श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय, 17वा आणि 18वा हे दोनच अध्याय उरलेले आहेत। त्यापैकी 17वा अध्याय आज सुरू होतो। काल आपण 17व्या अध्यायाचा सारांश किंवा प्रस्तावना हे पाहिली होती। काल सांगितल्याप्रमाणे 17व्या अध्यायाला माऊली ज्ञानेश्वरांनी नाव ठेवलं आहे श्रद्धादी निरूपण योग। श्रद्धा आदी निरूपण योग, तो आदी म्हणजे काय? श्रद्धेच्या व्यतिरिक्त आहार, यज्ञ, तप, दान, कर्म या सर्वांची माहिती या अध्यायात आलेली आहे। ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता जेव्हा समाप्तीकडे वळत आहे, तर माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे की 15वा अध्याय प्रॅक्टिकली विचार केला तर हा शेवटचा अध्याय होता गीताशास्त्राचा, आणि त्यापुढचे अध्याय म्हणजे मागे सांगितलेली जी प्रमेय आहेत, मागे आलेली सगळी सिद्धांत प्रमेय त्यांचीही उजळणी आहे। आणि 18वा अध्याय तर 18वा अध्यायो नोहे ही एकाध्यायी गीताची आहे। माऊलीच्या भाषेमध्ये 18वा अध्याय हा अध्याय नव्हे तर ती एका अध्यायाची गीताच आहे असं ते दुणावलेलं आहे। सगळ्या गोष्टींची उजळणी झालेली आहे 18वा अध्यायात। आता 17वा अध्यायाची सुरुवात आज आपण करतोय। 17वा अध्यायामध्ये आतमध्ये शिरण्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की याला श्रद्धादी निरूपण योग म्हणतात। असं का म्हणतात? कारण 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर शास्त्रसंमत गोष्टीप्रमाणे वाग, शास्त्राच्या विरुद्ध जाऊन वागू नकोस, त्यांनी तुझ्या आयुष्याचा उत्कर्ष होईल। या विषयावर अर्जुनाचा प्रश्न की देवा, शास्त्राप्रमाणे वागायला सांगतोस ते खरं आहे, ज्यांना शास्त्र कळते ते वागू शकतात, दुसरे लोक ज्यांना शास्त्र कळती नाही ते तसे वागतही नाही, हे दोन वर्ग झाले। पण तिसरा एक असा वर्ग आहे ज्याच्यामध्ये बहुसंख्य लोक आहेत, आणि तो वर्ग म्हणजे त्यांना शास्त्राबद्दल असीम आदर आहे परंतु शास्त्र समजण्या इतकी बुद्धी नाही आहे। बरं, इतकं सगळं करून शास्त्राप्रमाणे वागायचं म्हटलं तर पहिली गोष्ट, शास्त्रामध्ये एकवाच्यता असत नाही। दुसरी गोष्ट, शास्त्राने ज्या पद्धतीने सांगितलं आहे की उचित काळ, वेळ, धर्म, स्थळ हे सगळं पाहून कामं करा, तसं सगळं जुळून येत नाही। तर मग या गोष्टींच्या अभावी तशा लोकांनी काय करायचं? तर त्या लोकांची अडचण जेव्हा अर्जुन मांडेल त्याच्यावरून हा 17वा अध्याय निर्माण होतो। तर आज 17व्या अध्यायाला सुरुवात करूया। आजच्या भागामध्ये सुरुवातीला माऊली ज्ञानेश्वरांनी केलेलं नमन आपण घेणार आहोत, आणि हे नमन गणपतीच्या रूपकाने केलेलं आहे। म्हणजे गणपतीचं जे सौंदर्य आहे शरीराचं, त्या शरीराच्या सौंदर्याचा उपयोग करून माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्या सद्गुरूंचं, श्री निवृत्तीनाथांच्या आध्यात्मिक स्वरूपाचं विस्तृत वर्णन केलं आहे। आज नमनाचाच भाग आपण घेऊ शकू, नंतर पहिल्या श्लोकापासून उद्या सुरुवात करता येईल। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ। त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मा शंभुने सोडविला तुझी या स्मृती। म्हणोनी शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी। जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी। दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लिलाची करीसी। ज्या तुझी योग माया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रकट करते. जो जीवरूपी गणांचा तू स्वामी, हे गणपती, त्या सद्गुरु तुला नमस्कार असो. पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवाला मुक्त करण्याच्या वेळी शंकराने गणपतीची स्तुती करावी लागली होती शंकराला. तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सत्व रज तमरूपी तीन शहरांनी वेढिलेला आणि जीवभावरूपी किल्ल्यामध्ये अडकलेला जो आपला आत्मा, तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडविला. वास्तविक गणेश हा शंकराचा पुत्र, पण शंकराने गणेशाचं स्तवन केलं होतं तेव्हाच त्या त्रिपुरासुराचा वध होऊ शकला असता. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपी या जळामधून तू तारतोस, म्हणून तू भोपळ्यासारखा हलका आहेस. जसं पाण्यामध्ये भोपळा तरंगतो तसा तू भोपळ्यासारखा हलका आहे. ते तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांच्यापासून तू आपले मुख एकीकडे फिरविले आहेस, आणि ज्ञानवंतांना तू तर नेहमी सन्मुखच आहेस. तुझे डोळे पाहिले तर बारीक बारीक आहेत, तरी त्या दृष्टीच्या झांकण्यामध्ये आणि उघडण्यामध्ये, म्हणजे ज्ञानाच्या संकोचात आणि ज्ञानाच्या विकासात, जगाची उत्पत्ती आणि प्रलय या दोन्ही गोष्टी आपण सहन करता. हे गुरु, प्रवृत्ती करणांची चाळी उठिला मदगंधा निळी, पूजी जसी निलोत्पळी जीव भृंगांच्या, पाठी निवृत्ती कर्ण ताळे आहाळी ते पूजा विघुळे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे, वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूपा भासू, तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा, तू होसी जगाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठाओ, तू जगदबंधू ऐसा भाओ, धरू ओळगे उवावो तुझ्याची आंगी. प्रवृत्तीरूपी कानाच्या हालण्याने गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला जो वारा, आणि तेव्हा जो वारा सुटला त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले, आणि त्या जीवरूपी भ्रमर ह्या निळ्या कमळांनी तू पूजला गेला आहेस. निवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा नंतर उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्य क्रीडा हाच जो जगद्रूपी आभास, आणि त्यातील कौशल्य म्हणजे मायेचे आपल्या नृत्य क्रीडेत जगद्भास दाखविणे, हे तू आपल्या नृत्याच्याद्वारे दाखवितोस. तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगत आभास रूपी नृत्य क्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवितोस. किती सुंदर कल्पना जरी म्हटली तरी अशी कल्पना आपण करू शकतो का? हे कसे काय सुचतात माऊलींना शब्द, कसे सुचले असतील? हे श्रीगुरु, हे राहू द्या. आश्चर्य हे आहे, तू ज्याचा सोयरा होतो ना, तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुक्तोच. म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतो त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपर भावना संपूर्णपणे नाहीशी होते. तू अहंकार इत्यादी संसार बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणार आहेस, म्हणून जगदबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणाने लागतो. म्हणजे जगदबंधू हे नाव तुलाच फक्त शोभून दिसते. तुझ्याची नावे तया देहहीनुरेंची पै देवराया जिने तू आपन पया केले दुजे तू ते करूनी पुढे जे उपाये घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू जो ध्याने सुये मानसी तया लागी तू नाही त्याचा देशी ध्यानही विसरे तेणेसी वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही येवणे बोलणे नेघसी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्त्रोती के बांधो हाव दिससी ते तुली माव भजो काई हे देवराया देह दृष्ट्या दुसरा जो तू त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्या द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही वेगळा उरत नाही म्हणजे जो तुला आपला आत्मा समजला त्याला आपल्यासह वर्तमान संपूर्ण जग आत्मरूप दिसते तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनाद्वारा जे धावा घेतात त्यांना तू फार दूर राहतोस जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्याच्या वृत्तीत नाहीसा आणि जो ऐक्यबोधामध्ये तुझे ध्यानही विसरतो त्यावर खरे तुझे प्रेम असते जो तुला सिद्धच असा जाणत नाही म्हणजे कृतीने प्राप्त होण्याजोगा नव्हे असा तुला जाणत नाही उलट जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवितो त्या शब्द ज्ञानाच्या शब्द रूप साधनाने हे श्रीगुरु तुमची सिद्धी कशी होणार कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्द राशी रूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते तिथे त्याचा काय पाळ लागेल महाराज मौन हे आपले राशी नाव हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे आणि असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे तर मग मी भजन कशाचे करावे दैविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिलाहो म्हणून आता काही नोहो तुझ लागेजी जै सर्वथा सर्वही नोहिजे तै अद्वया तू ते लाहिजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्यलिंगा तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिन्नले लवण तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो आतारिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीप संगे दीपुची होय तैसा तुझिया प्रणती मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती आता आणीन व्यक्ती गीतार्थुतो हे देवा जर मी तुमचा सेवक होऊ पाहिन तर तुमच्या एक रस स्वरूपामध्ये सेव्य आणि सेवक असा भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल म्हणून महाराज तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही तुमच्याहून कोणत्याच प्रकाराने वेगळा राहत नाही जेव्हा सर्व प्रकारे सर्वही न व्हावे म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये तेव्हा अद्वितीय जो तू त्या तुझी प्राप्ती होते हे आराध्य मूर्ते हे तुझे वर्म मी जाणत आहे तर फार काय सांगू जसे मीठ हे वेगळेपणाने न उरून पाण्याला भसते म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन राहते तसे माझे नमन आहे असे समजा आता रित्या घागरीने समुद्रामध्ये प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथा तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो आता मी गीतेचा अर्थ प्रकट करीन तरी षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीचा श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्या कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे मणि हे ऐसे कैसे जे शास्त्रे वीण नसे सुटी का कर्मा तरी तक्षकांची फड़े ठाकोनी कै तो मणि काढ़े कै नाकीचा केशु जोड़े सिंहाचिये मग तेणे तो वो विजे तरी सलेणे पाविजे एरवी काय असीजे रिक्त कंठी। तर सोळाव्या अध्यायाच्या शेवटी त्या समाप्तीच्या शेवटल्या श्लोकामध्ये देवाने निश्चयपूर्वक रीतीने निश्चयात्मक रीतीने एक असा सिद्धांत प्रतिस्थापित केला होता। तो काय होता की अर्जुना कृत्य आणि अकृत्य यांची रीती आचरण्यात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे। म्हणजे तुला कुठे काही कन्फ्युजन होत असेल तर ते शास्त्राच्या कसोटीवर पारखून घेतलं पाहिजे। तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की देवाचे सांगणे हे असे कसे की शास्त्रांशिवाय कर्म करण्याला मोकळीकच नाही। म्हणजे हे कसं झालं? आता फार सुंदर एक कल्पना करतात माऊली आणि हे काय म्हणतात तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतमधला जो मणी आहे तो काढायचा आणि सिंहाच्या नाकातलं केस आणायचं आणि मग तो मणी त्या केसामध्ये ओवायचा आणि मग त्याचा दागिना करायचा आणि तोच घालायचा नाहीतर मग मोकळ्या गळ्यानं राहायचं। तर असं कुठं काही शक्य होऊ शकते का? तर देवानी सांगितलं की फक्त शास्त्रसंमत गोष्टीच कर तर असं प्रॅक्टिकली होणे फार डिफिकल्ट आहे। कधीकधी असं वाटतं या गीतेमध्ये की अर्जुन हा जास्त इंटेलिजंट आहे कृष्णापेक्षा। तर अशी ही फार महत्त्वाची गोष्ट सर्वसामान्यांची अडचण अर्जुन देवापुढे मांडत आहे। तैसी शास्त्रांची मोकळी या काही कोण वेटाळी एक वाक्यतेच्या फळी पैसी जे काही जाल याही एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैसा पैसारू जीविता ये तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे याच हूही जे एक फळे तो विपाओ की का मिळे आघवयांसी म्हणून शास्त्रांचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो सतराव्या ठावो अध्याया येथ। तर त्याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद आहे त्याला कोण कधी आकलन करील आणि एक वाक्यतेच्या फळामध्ये केव्हा प्रवेश होईल? बरं, जरी एक वाक्यता आढळली तरी त्याप्रमाणे वागण्यासाठी वेळ कसा मिळेल आणि एवढ्याला शास्त्राची एक वाक्यता करणे त्याप्रमाणे कर्माचरण करणे सगळं आयुष्य निघून जाईल ना। आणि शास्त्राचे ज्ञान त्याला लागणारी द्रव्य इत्यादी सामुग्री आणि सांगितलेले ठिकाण योग्य काळ या सर्व चारही गोष्टी साधनांना एकत्र योग येणे हे जवळजवळ दुरापास्त आहे। हे क्वचितच घडेल आणि सर्वांना हा असला योग येणार नाही। म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीय आहे। तर मग अशा स्थितीमध्ये अज्ञानी मुमुक्षू जे लोक असतात अशा अज्ञानी मुमुक्षू लोकांसाठी कोणता मार्ग आहे देवा? आणि हा अभिप्राय विचारण्याकरिता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो इथे 17व्या अध्यायाचा विषय आहे। तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा श्रृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो। तर सर्व विषयांच्या ठिकाणी तो अर्जुन निरीच्छ झाला, आणि जो असा निरीच्छ सकळ कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्य रूप श्रीकृष्ण खरा, परंतु त्यालाही आश्चर्य देणारा असा अर्जुन जो हा एक दुसरा कृष्णच झाला आहे। कारण याचे प्रश्न इतके भयंकर आहे आणि इतके प्रॅक्टिकल आहे की कृष्णासारखा दुसरा कृष्णच उभारायला असं वाटते। जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे, दुसऱ्याला सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे, जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे, त्यांनी असा सुंदर प्रश्न करून हा 17वा अध्याय निर्माण केला आहे। 17व्या अध्यायाचे हे नमनाचा भाग होता, तो आज आपण घेतला, आणि उद्या पहिल्या अध्यायापासून आपण 17व्या अध्यायाला सुरुवात करू। आज इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।